नव्या उमेदीचे संगीत दिग्दर्शक रवी दाते यांच्या खास नाविन्यपूर्ण संगीताचा साज ल्यालेलं हे शृंगार गीत आपल्या मधाळ आवाजात पेश करत आहेत सुरेश वाडकर. कवी आहेत सुरेश भट आणि गीताचे शब्द आहेत पहाटे पहाटे मला जाग आली.
पहाटे पहाटे मला जाग आले, पहाटे पहाटे मला जाग आले. तुझी रेशमाची मिठी सैल झाली, पहाटे पहाटे मला जाग आले, पहाटे पहाटे मला जाग आले. मला आठवेना तुला आठवेना, मला आठवेना तुला आठवेना. कशी रात्र गेली कुणाला कळेना, कशी रात्र गेली कुणाला कळेना. तरीही न भाला पुरेशी न लाली, तरीही न भाला पुरेशी न लाली. तुझी रेशमाची मिठी सैल झाली, पहाटे पहाटे मला जाग आली, पहाटे पहाटे मला जाग आली. गड़े हैं बहाने निमित्ते कशाला, असा राहू दे हात माझा उशाला. गड़े हैं बहाने निमित्ते कशाला, असा राहू दे हात माझा उशाला. गाले मऊ मोकळे केस हे सोड गाले. तुझी रेशमाची मिठी सैल झाली, पहाटे पहाटे मला जाग आले, पहाटे पहाटे मला जाग आले. तुला आणत्या वेचल्या तारकांची, तुला आणत्या वेचल्या तारकांची. तुला आणत्या जागणाऱ्या फुलांची, तुला आणत्या जागणाऱ्या फुलांची. लपेटून घे तू मला भोवताले, लपेटून घे तू मला भोवताले. तुझी रेशमाची मिठ पक्षी सैल झाले पहाटे पहाटे मला जाग आले पहाटे पहाटे मला जाग आले।
अनुराधा पौडवाल गात आहेत